आकाशवाणी। दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विमान कंपन्यांना इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी 10,000 कोटींच्या निधीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी। डी के शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ। पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षात फूट। आणि इराणी फौजांनी कुवेतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू। आणि आता बातम्या विस्तारानं। विमान कंपन्यांना इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी 10,000 कोटींच्या स्थिरीकरण निधीला मंजुरी देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला। हा फिरता निधी असून यामुळे इंधनाचे दर स्थिर ठेवायला मदत होईल। विमान वाहतूक परिसंस्थेवर अवलंबून 77 लाख नोकऱ्यांना यामुळे संरक्षण मिळेल असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं।
ATF प्राइस स्टेबिलायझेशन फंड में एक सेल्फ सस्टेनिंग रिवॉल्विंग फंड बनाया गया। ATF प्राइस फॉर द एयरलाइन कैरियर्स हु वांट टू पार्टिसिपेट इन दिस, उनको एक स्टेबल ATF प्राइस अभी करंट क्राइसिस के दौरान मिलेगा। इससे हमारे एंटायर एविएशन सेक्टर में करीब 70 लाख से अधिक जो जॉब्स हैं, जिनके ऊपर इम्पैक्ट पड़ना आरंभ होने लगा था बिकॉज ऑफ द स्ट्रेस इन द सेक्टर, वो इससे सिग्निफिकेंटली मिटिगेट होगा।
पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विमान इंधनाचे दर मे महिन्यात 2.5 पटीने वाढून 142 रुपये प्रतिलिटर इतके झाले आहेत। या निर्णयानुसार इंधनाचे दर स्थिर राहावे यासाठी तेल विपणन कंपन्यांना 10,000 कोटी रुपये बिनव्याजी दिले जाणार आहेत। याशिवाय नवी दिल्लीतल्या जुन्या बस आणि ट्रक बदलण्यासाठी राष्ट्रीय राजधानी क्षेत्र नियोजन मंडळाला सहाय्य करण्यासाठीच्या योजनेलाही आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली। याची अंमलबजावणी दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांच्या सहकार्यानं केली जाईल। दिल्ली राजधानी क्षेत्रातलं प्रदूषण कमी करणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं। रामेश्वर ते पारादीप या 163 किलोमीटर सागरी किनारी मार्गालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। याला 8,300 कोटी रुपये खर्च येईल असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं। नवाचार मंत्र या मोहिमेची सुरुवात कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री जयंत चौधरी यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्ली इथं झाली। देशभरात तळागाळातल्या नवोन्मेषकांना शोधणं, त्यांना मार्गदर्शन करणं आणि त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी त्यांना मदत करणं हे या मोहिमेचं उद्दिष्ट आहे। या नवोन्मेषकांना उद्योगपती, तज्ज्ञ, वाहतूकदार यांच्याशी जोडणं यामुळे शक्य होणार आहे। यासाठी स्किल इंडिया डिजिटल हबवर नोंदणी सुरू झाली असून नवोन्मेषकांनी जास्तीत जास्त नोंदणी करावी असं आवाहन चौधरी यांनी केलं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत नेपाळच्या राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे अध्यक्ष रवी लामिछाने यांची भेट घेतली। नेबरहूड फर्स्ट या भारताच्या धोरणाअंतर्गत नेपाळ हा एक महत्वाचा घटक असल्याचं मोदी या भेटीनंतर समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हणाले। दोन्ही देशांमधल्या विशेष आणि बहुआयामी संबंधांना अधिक उंचीवर नेण्यासाठी भारत नवीन सरकारबरोबर सहकार्य करायला उत्सुक असल्याचंही मोदी म्हणाले। नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथल्या एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत। मृतांमध्ये बहुतांश आफ्रिका आणि मध्य आशियातल्या नागरिकांचा समावेश आहे। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते डी के शिवकुमार यांनी आज बंगळुरू इथं झालेल्या सोहळ्यात कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, तर डॉ जी परमेश्वर यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। या दोघांसह के एच मनियाप्पा, के जे जॉर्ज, एम बी पाटील, रामलिंग रेड्डी, सतीश जारकीहोळी आदी 14 आमदारांना राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मंत्रिपदाची शपथ दिली। या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, के सी वेणुगोपाळ हे उपस्थित होते। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी डी के शिवकुमार यांचं मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल समाज माध्यमांवरच्या संदेशाद्वारे अभिनंदन केलं आहे। केंद्र सरकार कर्नाटक सरकारबरोबर मिळून काम करेल असं ते म्हणाले। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. तृणमूल काँग्रेसच्या पश्चिम बंगाल विधिमंडळ पक्षात आज 28 वर्षात पहिल्यांदाच फूट पडली. पक्षाच्या 89 पैकी 58 आमदारांच्या गटानं स्वतःला खरा तृणमूल काँग्रेस पक्ष असं जाहीर केलं आणि या आमदारांचा पाठिंबा असलेल्या रिताब्रत बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याचं पश्चिम बंगाल विधानसभेच्या अध्यक्षांनी जाहीर केलं. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यापूर्वीच रिताब्रत यांना पक्षातून काढून टाकलं आहे. तरी या गटाच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून ममता बॅनर्जी यांनीच काम करावं असं आवाहन रिताब्रत बॅनर्जी यांनी केलं आहे. राज्याबाहेर असलेल्या आणखी 2 आमदारांचा पाठिंबा या गटाला असल्याचा दावा रिताब्रत यांनी केला आहे. शोभादेव चट्टोपाध्याय यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्याच्या प्रस्तावाच्या विरोधातून या बंडाला सुरुवात झाली. इराणी फौजांनी आज कुवेतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवासी टर्मिनलवर केलेल्या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू झाला आणि 63 जण जखमी झाले. या हल्ल्यामुळे या विमानतळावरच्या विमान वाहतुकीवर परिणाम झाला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. त्यांनी कुवेत आणि बहरीनमध्ये विविध ठिकाणी क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे हल्ले केले. भारतीय नागरिकांच्या मृत्यूबद्दल परराष्ट्र मंत्रालय आणि कुवेतमधल्या दूतावासानं निषेध व्यक्त केला आहे. मृत नागरिकांच्या आणि जखमींच्या मदतीसाठी दूतावास कुवेत प्रशासनाबरोबर संपर्कात आहे असं दूतावासानं समाज माध्यमांवरल्या संदेशात म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांच्याविषयी अपशब्द उच्चारल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्याचवेळी नेतन्याहू यांच्यासोबतचे संबंध मजबूत असून त्यांच्याशी अजूनही संपर्कात असल्याचं ट्रम्प म्हणाले. इराणसोबत शस्त्रसंधीच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी अपशब्द उच्चारले होते. इराणचे सर्वोच्च नेते मुज्तबा खोमेनी यांच्यासोबत शस्त्रसंधीची चर्चा सुरू आहे. तरी हे युद्ध कधी संपेल किंवा होर्मुझची सामुद्रधुनी कधी खुली होईल याबाबत निश्चित तारीख सांगायला ट्रम्प यांनी नकार दिला. कदाचित सप्टेंबरपर्यंत ही सामुद्रधुनी बंद राहील अशी शक्यता त्यांनी वर्तवली. राज्य सरकार आणि प्रसारभारती मुंबईमध्ये एकात्मिक चित्रपट आणि दूरदर्शन मीडिया हब स्थापन करणार आहे. मालाड इथल्या प्रसारभारतीच्या 278 एकर जागेपैकी सुमारे 150 एकर क्षेत्रावर चित्रपट नगरीसोबत हा संयुक्त विकास प्रस्तावित आहे. यासाठी विशेष कंपनी स्थापन करायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मान्यता दिली. या प्रस्तावित मीडिया हबमध्ये अत्याधुनिक चित्रपट स्टुडिओ, आंतरराष्ट्रीय दर्जाचं फिल्म आणि संगीत प्रशिक्षण केंद्र यासह माहिती तंत्रज्ञान आणि इतर सुविधा देखील उपलब्ध असणार आहेत. व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्रपती डेल्सी एलिओना रॉड्रिग्ज गोमेज यांचं आज नवी दिल्लीत आगमन झालं. त्या 5 दिवसांच्या भारत भेटीवर आल्या आहेत. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत अग्रमानांकित अरिना साबालेंकाला पराभवाचा धक्का बसला. डायना श्रायडरनं तिच्यावर 3-6, 7-5, 6-0 अशी मात केली. पहिला सेट 6-3 जिंकून घेतलेली आघाडी टिकवून ठेवण्यात अरिनाला अपयश आलं. तिसऱ्या सेटमध्ये अरिनाला एकही गेम जिंकता आला नाही आणि डायनानं निर्विवाद वर्चस्व गाजवत सामना आपल्या नावावर केला. याआधीच्या दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यामध्ये माया वालिन्स्का हिनं अॅना कालिन्स्काया हिच्यावर 7-6, 7-3 अशी मात दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विमान कंपन्यांना इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी 10,000 कोटींच्या निधीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीमध्ये 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. DK शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षामध्ये फूट आणि इराणी फौजांनी कुवेतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.